शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी जाकेर मोहम्मद चाऊस विनंती करतो की हदगाव नगरपरिषद निवडणूक 2025 नगराध्यक्षपदाकरिता माझी मुलगी डॉक्टर अफशाईरम जाकेर चाऊस ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून नगराध्यक्षपदाकरिता निवडणुकीसाठी उभी आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी गॅस सिलेंडर या निशाणीचे बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून देऊन हदगाव शहराचा सर्वांगीण विकास घडवावा ही नम्र विनंती.